स्तोत्र संहिता अध्याय 87 कोरहपुत्राचे संगीत स्तोत्र। परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे। याकोबाच्या सर्व वसतिस्थानाहून सियोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत। हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात। रहाब व बाबेल मला ओळखितात असे मी विदित करीन। पहा, पलेशेत, सोर व कुश म्हणतात, ह्याचा जन्म तेथलाच। सियोनेविषयी म्हणतील की हा आणि तो तिच्यातच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील। लोकांची नावनिशी करीतांना ह्याचा जन्म तेथलाच असे परमेश्वर लिहिल। गायन व नृत्य करणारे म्हणतील, माझे सर्व उगम तुझ्याच ठाई आहेत।